रेड एफएम का ट्रेंडिंग गाना छोटे छोटे पैग मार आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। सो मी जो प्रश्न विचारलाय की यावेळेसच्या मराठी बिग बॉस मध्ये तुमच्या मते तुमच्या आवडीचे कुठले कलाकार असायला हवेत हे मला कॉल करून सांगा। सो त्यासाठी आणखी सुद्धा कॉल्स येत आहेत, चला ऐकूयात कोण आहे फोन लाईन वर। हॅलो
हॅलो,
येस, कोण बोलताय? सतीश, कुठून बोलतोयस?
वानखेडेनगर।
अच्छा, सांग मग यावेळेसच्या मराठी बिग बॉस मध्ये तुझ्या मते तुझ्या आवडीचा कुठला कलाकार असायला हवा होता?
भाऊ कदमला घ्यायला पाहिजे।
बर, भाऊ कदमच का असायला हवे होते असं वाटते तुम्हाला?
कारण की त्यांची ऍक्टिंग तर खूप छानच आहे आणि बिग बॉस मध्ये काम करायला ते परफेक्ट होते असं माझं मत होतं।
ओके, थँक्यू सो मच सतीश। सो येस, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते हे इथे आपल्याला लक्षात येत आहे। आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत पण सुपरहिट ट्रॅक्स नंतर 93.5 रेड एफएम बजाते रहो।